सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. कलर्स ब्रिंग्स टू यू द मदर ऑफ ऑल म्युझिक अवॉर्ड्स, Jioni Colors Jima Awards, co-powered by Hungama and Renault. This Sunday, the 5th of June, red carpet चालू होणार आहे 12 वाजता. रेड एफ एमचे अर्थात माझे मुंबईचे मित्र रेडिओ जॉकीज धमाल करणार आहेत. बच्चन साहेब, बादशाह, अरमान मलिक, सोनाक्षी सिन्हा, अनिल कपूर, अर्जुन कपूर, आयुष्मान या सगळ्यांबरोबर. आणि 1 ते 4 ऍक्च्युअल तो पूर्ण इव्हेंट असेल, ज्याचं रिपीट टेलिकास्ट रात्री 10 वाजता होईल. सिर्फ कलर्स पर ऑब्व्हियसली. या सगळ्या गमती जमती तुम्हाला बघायच्या असतील, फेसबुकवर जाऊ शकता, रेड एफ एम इंडिया हे शोधा किंवा आरजे संग्राम रेड एफ एम हे माझं पेज शोधा. युट्यूबवर जा, आपला चॅनल आहे तिथे अख्खाच्या अख्खा 935 रेड टी व्ही, दॅट्स द चॅनल. तिथे सगळ्या या गमती जमती तुम्ही व्हिडिओ आणि फोटो फॉर्ममध्ये बघू शकता. अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द रेडिओ सॉन्ग ऑफ द इयर हा अवॉर्ड रेड एफ एम तर्फे दिला जाणार आहे. आपली पोट्टी पाटी तिथे असतील तो अवॉर्ड द्यायला, ते सगळं जाहीर केल्यानंतर फुल धमाल करायला आणि फुटेज खायला. कमिंग अप इन जस्ट विथ सुपर हिट गाणे 826. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम, बाज जाते रहो.